श्रीरामनाथ भगवंस्तव सुप्रभातम् श्रीपर्वतेन्द्रकुलवर्धनि सुप्रभातम् श्रीरामलक्ष्मण हनुमदुपासितेश श्रीसेतुनाथ भगवंस्तव सुप्रभातम् प्राच्य प्रतीच जलधी मिलितौ तरङ्गैः मन्द्रम् मृदङ्ग निनदांस्तनुतस्तवेह मूर्छन् तटाव निरुहामिह शाखिकासु तानम् समर्पयति मारुतवांशिकोऽयम् गायन्त्यमी द्विजगणा श्रुतिरम्यमुच्चने च स्वरेण समुपाश्रितनैकशाखाः त्वत्सौखशायनिक सप्तऋषिव्रजायम् अभ्येति नन्दिमुख पार्षद दत्त मार्गः भीषातवायमरुणो अर्करथम् युनक्ति तन्मुञ्चतम् तव दृगन्तरलीनमर्कम् पूर्वम् प्रबुद्ध गिरिजातव पादपद्मे संयोज्य नैजकर पद्ममुपस्थितेयम् तद्भूतभिक्षय विभो शयनम् विमुञ्च बुद्ध्य स्वबुद्धकमुपस्पृश नित्यशुद्ध देवी कपोलतल दर्पणमेव पश्य पश्यानताग्रसुतरूपमिमम् गजेन्द्रम् वाघो वृषः किमथ वेदृशमङ्गलैस्ते नित्यम् यदङ्कनिलयाखिलमङ्गलाम्ब श्रीरामनाथ भुवनावन जागरूक निद्राच्छलेन तदलम् दिश दर्शनम् नः बुद्ध्यस्वदेव नयनोन्निशितेन तेद्य सर्वे सुरा निजकृति प्रसृता भवन्तु धर्म्य प्रवृत्तिरपि सर्वजनोऽत्र भूयात् ते रामनाथ वृषकेतन सुप्रभातम् रामासहस्रशयिमे भव वार्धि सेतुम् तिष्ठन्ति बन्धुमिघते तरुणे क्षणोत्ताः गृह्णीष्व यात्रिकशता हृतगाङ्गतीर्थम् क्षेत्रान्तरे त्वमुपयुङ्क्ष्व शिरस्थ गङ्गाम् पुरा त्वमदधाननु सत्यमद्य गङ्गाजलैः प्रतिदिनोपहृतैर्नयेतैः गङ्गाधरस्त्वमिति भक्तजना गृह्णन्ति श्रीरामनाथ तव पावन सुप्रभातम् रत्नाकरेण च मवोदधिना च तीर्थम् सम्मेल्य पावनतमम् परिगृह्यते य पाद्याय पाशभृदसौ समुपस्थितोऽत्र श्रीरामनाथ भवते शुभ सुप्रभातम् अस्वप्रवन्तगिरय कथमत्र नूनम् त्वद्वैभवेन हि गिरीश धृतः स सेतुः क्षिप्तम् जले तव धनुर्हि बभारशैलान् श्रीरामनाथ भवते अद्भुत सुप्रभातम् श्रीरामनाथ भवते अद्भुत सुप्रभातम् त्वाम् सैकता कृतिमकल्पयदत्र सीता तच्चालने स हनुमानपि नैव शक्तः तत्तत्प्रपत्यनुगुणम् गुरुलाघवम् ते श्रीरामनाथ महितम् तव सुप्रभातम् ಆಕಾಶ್ಯಾಮರುತ್ಸುತ ಸಮಾಹೃತ ವಿಶ್ವಲಿಂಗ ದತ್ತಾಗ್ರ ಪೂಜನ ಸಮರ್ಪಣ ವಿಶ್ವನಾಥ ದೇವಿ ಸನಾಥ ಭವವಾರಿಧಿ ಸೇತು ನಾಥ ಶ್ರೀರಾಮನಾಥ ಭಗವಂಸ್ತಭ ಸುಪ್ರಭಾತ ಸ್ವಂ ಸ್ವಂ ಮಹತ್ವಮಧಿಕೃತ್ಯ ಮಿಥೋ ವಿವಾದೇ ವಿಷ್ಣೋರ್ವಿಧೇಶ್ಚ ತದಮೃಗ್ಯ ಶಿರೋಂಘ್ರಿಲಿಂಗಂ ಯತ್ತೈಜಸಂ ತವ ಬಭೂ ಸ ವಿಭೀಷಣೋತ್ರ ತಸ್ಥಾಪಕಃ ರಘುಪತೀಡಿತ ಸುಪ್ರಭಾತಂ ಶ್ರೀಗಂಧಮಾದನ ಗಿರೌ ದೃಹಿಣೌ ನಿಯೋಜ್ಯ ಯಜ್ಞೇಷು ತದ್ವಿಮಲ ನಾಮ ಭೃತಂ ಚ ಕುಂಡಂ ಭಸ್ಮಾಪಿ ತದ್ಭವ ಮದಾಹ ಪ್ರಬಲಂ ಮಲಗ್ನಂ ಶ್ರೀರಾಮಲಿಂಗ ಭಗವಂತ ವಸುಪ್ರಭಾತಂ ಅಂಧಾಯ ವೃದ್ಧ ಮುನಯೇ ಭವತಾ ಪ್ರದತ್ತಂ ಯದ್ಗಂಧಮಾದನ ಗಿರಾವಿಹ ಸರ್ವತೀರ್ಥಂ ತಸ್ಯಾಯಿನೇ ದಿಶಸಿ ಯೌವನಮಕ್ಷಿತಾಕ್ಷಂ ರಾಮೇಶ್ವರಾತಿ ಮಹಿಮಂ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ದೇವ್ಯಃ ಪ್ರಕಾಶಿತ ವತಃ ಪರಿಶುದ್ಧಿಮಗ್ನೇಃ ತೀರ್ಥೋತ್ತಮಸ್ಯ ಮಹಿಮಾ ಕಥಮಸ್ತು ವರ್ಣ್ಯಃ ಯಸ್ಮಿನ್ ಸಮಕ್ಷಮಿಹತೆ ಸತತಾಕ್ಷಿಪಾತಃ ಸೀತಾಪತೀಡಿತ ತವೋಜ್ವಲ ಸುಪ್ರಭಾತಂ ರಾಮೋ ವಿಭೀಷಣ ಕೃತೇನು ಪರೋಧಮಿಚ್ಛನ್ ಸೇತೋರ್ಮುಖಂ ಯದಭಿನಲ್ಲಿಜ ಚಾಪಕೋಟ್ಯ ತತ್ರಾಪ್ಲುತ ಜನತತಿಸ್ತವ ದರ್ಶನೇಚ್ಛುಃ ಶ್ರೀರಾಮನಾಥ ಪರಮೇಶ್ವರ ಸುಪ್ರಭಾತಂ ಚಾಪಶ್ಚತುರ್ದಶ ಸಹಸ್ರ ಪಲಾಶಹಾಯಃ ಪೌಲಸ್ತ್ಯಃ ತದಪದಾನ ಪರಂಪರಾಯ ಕೋಟಿಃ ತವ ಸ್ನಪನ ತೀರ್ಥ ಮಖಾನಿ ಕೋಟ್ಯಾ ರಾಮೇಣ ರಾಘವ ಕೃತಾಚನ ಸುಪ್ರಭಾತಂ ಸಂತ್ವಾಂಜನೇಯ ಕಪಿರಾಜ ನಳಾಃ ಪರೇಯ ಯಾವೋ ಮಹಾಘ ಸಜನ ಸ್ವಜನೋ ಮಮೇತಿ ದೇವಾನರಾಸ್ವ ಕಪಿತೀರ್ಥ ಕೃತಿ ಪ್ರಹೃಷ್ಟಾಃ ತಾನ್ ಪಶ್ಯ ತೇ ರಘುಪತೀಶ್ವರ ಸುಪ್ರಭಾತಂ ಪ್ರಾಕ್ ಪ್ರತ್ಯಗತ್ರ ಗಿನವಾಶ್ಮಕದರ್ಭತಲ್ಪ ಮಧ್ಯೆ ಸ್ಥಿತಂ ಸ್ಥಲ ಮುಶಂತಿ ಹಿ ಸೇತು ತೀರ್ಥಂ ಸರ್ವಂ ತ್ವದೀಯ ಮಹಿಮಾಂಕಿತ ತೀರ್ಥ ಪೂರ್ಣಂ ಶ್ರೀರಾಮ ಪೂಜಿತ ವಿಭೋ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಶ್ರೀರಾಮ ಪೂಜಿತ ವಿಭೋ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ನಶ್ಯಂತಿ ಪಂಚ ದುರಿತಾನಿ ಮಹಾಂತಿ ಬಾಧೌ ಪಾಪಾಂತರಾಣಿ ಚ ತಥಾ ಲಯಹೀನಲಿಂಗ ಅಗ್ರೇ ತವಾಭಿಷವಣಾತ್ ತವ ದರ್ಶನೇನ ಶ್ರೀರಾಮನಾಥ ತವ ಪಾವನ ಸುಪ್ರಭಾತಂ ತೀರ್ಥಾನಿ ಸಂತಿ ಕತಿವಾನ ತವ ಸ್ಥಳೇಸ್ಮಿನ್ ತೀರ್ಥಸ್ಯ ತೀರ್ಥಮಿಗತೆ ಸ್ಮೃತಿಮಾಮನಂತಿ ತ್ವದ್ಭಾವತೀರ್ಥಮನುಗೃಹ್ಯ ಪುನೀಹಿತಃ ಶ್ರೀರಾಮನಾಥ ತವ ಪಾವನ ಸುಪ್ರಭಾತಂ ಸರ್ವಂ ಜಲಂ ಯದಿ ಘತನ್ನ ಭವೇದ್ಧಿ ತೀರ್ಥಂ ತೀರ್ಥಂ ತ್ವದನ್ವಯ ಗುಣಾತ್ ತವ ಭಕ್ತ ಸಂಗಾತ್ ತೀರ್ಥಾಪ್ಲವೇ ಫಲಮಪಿ ತ್ವದಧೀನಮೇವ ತೇ ರಾಮನಾಥ ವೃಷನಾಥ ಶುಭ ಪ್ರಭಾತಂ ತ್ವಾಂ ರಾಘವೋ ಭಜದಿಹೇಪ್ಸಿತ ಸೇತು ಹೇತೋ ಅಪ್ಸ್ವಪ್ಲವಂತ ಗಿರಯೋಸ್ಯ ತವ ಪ್ರಸಾದಾತ್ ಕಾಶ್ಯಾಂ ಜಪನ್ನಸಿ ಮುಮೂರ್ಷು ಜನಶವಸ್ಸು तद्राम नाम कियती शरतिर्मिथो अद्वैतमेव भवतो रथवा यदुक्तम् नन्दी किमेष भगवा इति वायुसूनौ रामे च रुद्रैव मे अस्त्रबलम् तदेतत् स्यात्रम्बकस्य मम वेत्युपमामिषेण पित्रादिवाक्य परिपालन दुष्टशिक्षा शिष्टानुपालन कृतो हृत धर्ममूर्ते स्थापनाचन कृतो रघुनायकस्य श्रीरामनाथ तव वामिघ सुप्रभातम् श्रीरामनाथ सुषमां तव सुप्रभाते द्रष्टुम् प्रफुल्लनयन कमले क्षणोऽसौ ब्रह्मा चतुर्वदनता बहुमन्यते स्वाम् सर्वे सहस्रनयनम् प्रति साध्य सूयाः श्रीसेतुमाधव मुखा विबुधास्तथा अष्टलक्ष्म्यश्च सेतुपति पाण्डनिपादि मुख्याः भक्तादिगन्तत इमे मिलिता समस्ताः श्रीरामनाथ परमम् तव सुप्रभातम् श्रीरामनाथ परमम् तव सुप्रभातम् अर्घे जपेन मननेन च विप्रवल्याः भर्गात्मकम् सवितृमध्य विदीप्यमानम् त्वामेव सांध्यविधिना समुपासते श्रीरामनाथ तव दीव्यति सुप्रभातम् सन्तानकाङ्क्षिण इमे समुपस्थितास्त्वाम् तेभ्यो दिशाभिलषितानि भवन्तु पुत्राः स्वस्थापकेन पितृभक्तिगुणेषु तुल्याः श्रीरामनाथ सुगुणम् तव सुप्रभातम् यच्छारदीय नवरात्र महाचनाते रामो दशास्य विजयम् विदधे दशम्या सा शक्तिरीश तव पर्वत वर्धनीयम् श्रीरामनाथ युवयोरपि सुप्रभातम् ते मायया हि परिवेष्टित एष शते विद्यामयेन विभवेन तवैव बुद्धः ते पर्वतेन्द्रकुलवर्धनि मातरस्तु ते रामनाथ युवयोरपि सुप्रभातम् आवारिधे स्तरणमाच दशाननान्तम् अत्यद्भुतम् सुबहु साधिरवाण्ययोषः रोजोंशभृत्तव कपीन्द्र इहास्ति गायम् श्रीरामनाथ तव मङ्गल सुप्रभातम् सम्बन्धमूर्तिरिह वाक्पतिरेष मातृभूतात्र शोणगिरिनाथ इहोपयाताः तेषाम् शृणुष्व मधुर द्रविडस्तुतिस्ते श्रीरामनाथ सुभगम् तव सुप्रभातम् श्रीरामनाथ सुभगम् तव सुप्रभातम् गीते च मन्त्रनिगमे च पटुः समुद्दुस्वामी महीन्द्र इह पन्तु वराणि रागे त्वत्कीर्तनम् वितनुते शृणुजाग्रिवास्त्वम् श्रीरामनाथ तव सुन्दर सुप्रभातम् अध्यग्नितीर्थतटमादिमशङ्कर श्रीधाम्नस्तदन्वयसमुज्ज्वल दीप एषः श्रीचन्द्रशेखर यदि स्वदनन्यगास्ते श्रीचन्द्रशेखर यदि स्वदनन्यगास्ते श्रीरामनाथ युवयो ప్రజాపతి సుప్రభాతం. తత్కామకోటి వరపీఠ గురు ప్రసాద చైత్రోత్కలీకలిత రాఘవ కోకిలోయం ఉత్కూజతీహ తవ కోమల సుప్రభాతం. శ్రీమాతృభూత సముదంచయ దృగ్విలాసాన్ కైలాసతస్తతయితో రఘునాథ సేతోః భూర్భారతీయమఖిలాపిత వైవగేహం తద్రక్ష రాష్ట్రమిదమాహిత సర్వ యోగక్షేమం సదా విజయతాం శివమస్తు సర్వం. యోగక్షేమం సదా విజయతాం శివమస్తు సర్వం. శివమస్తు సర్వం. సుప్రభాత జనితాభ్యుదయాః సమస్తా లోకా భవంతు సుఖినో విరుజః సుభిక్షాః. హింసాం విహాయ వివిధా ధృత మైత్ర భావాః. శ్రీరామనాథ కృపయా దిశ విశ్వ శాంతిం. శ్రీరామనాథ కృపయా దిశ విశ్వ శాంతిం. దిశ విశ్వ శాంతిం. రామనాథం భజేహం రామచంద్ర పూజితం. Ram